हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो मीढुष्टमाय च शुमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धाय च संवृद्ध्वने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः आशवे चाजिराय च नमः शीघ्रियाय च शीभ्याय च नमः ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय चापरजाय च नमो मध्यमाय चापगल्भाय च नमो जघन्याय च बुद्धियाय च नमः सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय चावसान्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशवे च आशुषेणाय चाशुरथाय च नमः शूराय चावभिन्दते च नमो वर्मिणे च वरूथिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च
श्रीराम। सर्व साधकांना नम्र विनंती आहे आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं।
हरी हरी। आज नेहमीप्रमाणे स्वामीजींच्या आठवणींचा जो कार्यक्रम होतो सद्भक्त मिलिंददादा आठवणी सांगतात ते परगावी गेलेले असल्यामुळं सद्भक्त गौरी सौभाग्यवती गौरी सरदेसाई काही अभंग सेवा सादर करेल।
गुरु रूप है सद्गुरु से आए वाले हो सद्गुरु से आए वाले मजमानी वाते गुरु रूप है सद्गुरु से आए वाले हो सद्गुरु से आए वाले सद्गुरु बैसता सहजासनी सहजासन भावे हो सहजासन भावे सद्गुरु चालता चरण हो सुखे त्यागे जावे हो सुखे त्यागे जावे मजमनी वाटे गुरु रूप सद्गुरु सियावे सद्गुरु बोलता बोल वचनामृति नाभावे हो वचनामृति नाभावे अमृत दृष्टि दृष्टि न करिता दृश्याची सृष्टि नाभावे हो दृश्याची सृष्टि नाभावे मजमनी वाटे गुरु रूप सद्गुरु सियावे आरती करता निरंजनाची ज्योतची हो जावे हो ज्योतची हो जावे बैसता स्वामी सोहं ध्यानी धीरत्व तेची नाभावे हो धीरत्व तेची नाभावे मजमनी वाटे गुरु रूप सद्गुरु सियावे सद्गुरु जीवन कमल घेनी तेची त्यासन पावे हो तेची त्यासन पावे कमलाचा हृदयचा मकरंद होई तद्रूप होई जावे हो तद्रूप होई जावे मजमनी वाटे गुरु रूप होई सद्गुरु सियावे हो सद्गुरु सियावे हो सद्गुरु सियावे
जिनसे अभंग गौरी म्हणेल बर का
मृजो लागियाता नाही भय चिंता मृजो लागियाता नाही भय चिंता प्रेमी सांभाविता ज्ञान देव ज्ञान देव प्रेमी सांभाविता ज्ञान देव ज्ञान देव प्रेमी सांभाविता ज्ञान देव ज्ञान देवी माझी विराल जीवन ज्ञान देवी माझी विराल जीवन कृतार्थता पूर्ण वाटे मज मज हो कृतार्थता पूर्ण वाटे मज मज हो कृतार्थता पूर्ण वाटे मज मज लागियाता नाही भय चिंता प्रेमी सांभाळिता ज्ञान देव प्रेमी सांभाळिता ज्ञान देव गेला मान मोह गेला अहंकार गेला मान मोह गेला अहंकार स्वरूपी साचार निरंतर निरंतर स्वरूपी साचार निरंतर निरंतर स्वरूपी साचार निरंतर मज लागियाता नाही भय चिंता मज लागियाता नाही भय चिंता प्रेमी सांभाळिता ज्ञान देव ज्ञान देव प्रेमी सांभाळिता ज्ञान देव माधव म्हणे सत्य तरण तरण माधव म्हणे सत्य तरण तरण
दया
अहंकार अहंकार हाल क्रही नीमज पाताया देवा गिनती ही का अज्ञानाचा अंधाता रे अज्ञानाचा अंधाता रे झाले मी अंधया दया झाले मी अंधया ज्ञान दृष्टि देऊनी ते मजला ज्ञान दृष्टि देऊनी ते मजला उद्धरी वे धारा दया उद्धरी वे धारा दया विनती ही का सद्गुरुदेवा परम दया विनती ही ऐका कृपा कटाक्ष मजना भ्रांति ती हुरवा दया भ्रांति ती हुरवा वाणी मोकळी मन ही वाणी मोकळी मन ही प्रसन्नता चित्ता ये दे प्रसन्नता चित्ता रंग भरा दे नानी तुझिया रंग भरा दे नानी तुझिया सहज चितन्मयता ये दे सहज चितन्मयता दया विनती ही ऐका नको मोक्ष तो रिद्धि सिद्धि नको मोक्ष तो रिद्धि सिद्धि मानाचा गरिमा मानाचा गरिमा नहीं माधवा स्वरूप बोधी नहीं माधवा स्वरूप बोधी धन्य तुझा महिमा दया धन्य तुझा महिमा दया विनती ही ऐका सद्गुरुदेवा परम दया विनती ही ऐका कृपा कटाक्ष मजना भ्रांति ती दुर्वा दया भ्रांति ती दुर्वा दया गिनती ही ऐका सदय हृदय नमो स्वामी हा प्रीती सदय हृदय मन स्वाहा दीनोद्धारक भव भयनाशक दीनोद्धारक भव भयनाशक सुश्रुति हारक स्वामीहा सुश्रुति हारक स्वामीहा मन स्वामीहा किति सदय हृदय मन स्वामीहा भजनांगरी करी तो प्रीति भजनांगरी करी तो प्रीति जन पदाची कधी न चखंती हृदय ग्रंथी चार सुतती दाठी नीलाधारी स्वामीहा स्वामीहा किति सदय हृदय मन स्वामीहा नेत्रापुनित स्तवत अमृत नेत्रापुनित स्तवत अमृत प्रसन्नता जीवासी शांतहिता करिता कृपावेशावहानम स्वामीहा किति सदय हृदय मन स्वामीहा वैकुंठीनित याची वसती प्रेमासाठी जन्म याक्षिती उद्धरिले जन नचता गणती करुणा सागर स्वामीहानम स्वामीहा किति सदय हृदय मन स्वामीहा भाव करुता नमन विनीत भाव करुता नमन स्वामीहा दीनोद्धारक भवभयनाशक संस्मृतिहारक स्वामी हानन स्वामी हाकिति सदय हृदय मन स्वामी हा। जवाचा वसुधारायण वसुधारायण अंतरी जवाचा वसुधारायण वसुधारायण देही च असुन ही देही तो देही च असुन ही देही तो अंतरी जवाचा वसुधारायण वसुधारायण काम क्रोध लोभ वसुजा अंतरी काम क्रोध लोभ वसुजा अंतरी सेवात तरी गरी मज सेवात तरी गरी मज अंतरी जवाचा वसुधारायण वसुधारायण निर्मल दंभ अस जात मन निर्मल दंभ अस जात मन कर्म कृष्णार्पण सदा जाची कर्म कृष्णार्पण सदा जाची सदा जाची अंतरी जवाचा वसुधारायण वसुधारायण देही च असुन ही देही तो अंतरी जवाचा वसुधारायण वसुधारायण माधव भरे त्याची हरिदास खरा माधव भरे त्याची हरिदास खरा अंतरंग सखा सोहरा त्याची अंतरंग सखा सोहरा त्याची सोहरा त्याची अंतरी जवाचा वसुधारायण वसुधारायण देही च असुन ही देही तो देही च असुन ही देही तो अंतरी जवाचा वसुधारायण वसुधारायण व वसे नारायण।
वाह वाह गौरी, शेवटचा सांगून तिला यायला जमलं। तिचा नोकरी संसार मुलं या सगळ्या याच्यातून तुला वेळ काढून यायला जमलं। हरी हरी। पुढच्या आठवड्यापासून आपल्या केंद्रातून श्री गुरुपूजनाचा सोहळा सुरू होईल. प्रत्येक साधक हा त्याच्या परीने मनोभावे व शरणागत होऊन श्री गुरुपूजन करतो. या पर्वणीच्या पूर्वसंध्येनिमित्ताने आपणास साधकाने सद्गुरुपूजन कसे करणे अपेक्षित आहे हे मार्गदर्शन कराल का? या निमित्ताने आम्हाला श्री परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांचे आपण करीत असलेल्या गुरुपूजनाच्या अमृतमय आठवणींमध्ये रमता येईल व माझ्यासारख्या मोठ्या स्वामीजींना न पाहिलेल्या साधकांनाही त्या निमित्ताने त्यांचे प्रत्यक्ष गुरुपूजनाच्या आनंदात सहभागी होता येईल. या प्रश्नाने माझेकडून माझ्या अज्ञानामुळे काही अपराध झाला असल्यास कृपया क्षमा याचना करीत आहे, असं म्हणून एक फार सुंदर प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न मला आवडला देखील आणि मला माझं जीवन काही एक आठवण्याची संधी देखील मिळाली. म्हणून अभंग चालू होते तेव्हा मी काही आठवून लिहित देखील होतो. मी स्वामीजींकडे आलो, एका मित्रांनी मला स्वामीजींकडे नेलं. मी रामकृष्ण आश्रमात ध्यानाला जाणार होतो. रामकृष्ण आश्रम ही शोधायचा होता, पुण्यात नवीन आलेला होतो. स्वामीजींना पाहिल्यावर दैवी गुणांचा पुतळा किंवा मूर्ती आपल्या समोर आहे असं वाटलं. मी गेलो तेव्हा स्वामीजी काउंटरवर काही करत होते, कोणीतरी गिराईक आलेलं होतं, म्हणून आम्ही आत जाऊन बसलो. दुकानातलं ते जे वातावरण होतं, तिजोरी तिजोरीवर असलेला छोटा ज्ञानेश्वर महाराजांचा पुतळा मूर्ती, त्याच्या मागे स्वरूपानंदांची अतिशय मोठी प्रतिमा ध्यानस्थ बसलेली अशी, आणि दुकानाच्या आत बसण्यासाठी म्हणून निर्माण केलेली जागा. कोणीही दुकानदार दुकानाच्या आत कोणाला बसण्यासाठी परवानगी देईल हे शक्य नाही, त्यामुळे मला जरा विशेषच वाटलं. तिथं जाऊन मी बसलो. त्यांनी मला सांगितलेलं होतं बाळासाहेब वाकड्यांकडे जायचं आहे. त्यांचे नुकतेच जे लेख येत होते रविवारच्या तरुण भारतमधून, ती लेख मला संपलेली होती ज्ञानेश्वर दर्शन या नावानी. ती अतिशय उत्सुकतेने आम्ही वाचत असू, बारामतीला होतो तेव्हा मी. स्वामीजी त्यांचं आटोपून साधारण 10-15 मिनिटांनी त्यांची लाकडी खुर्ची होती, हात असलेली लाकडी खुर्ची तिरकी ठेवलेली असे कोपऱ्यामध्ये, त्याच्यावर येऊन बसले. बाजूला तांब्या भांड होतं, त्याच्यातलं थोडं पाणी त्यांनी हातावर घेतलं, हाताला चोळून चेहऱ्याला लावलं, रुमालांनी चेहरा स्वच्छ केला आणि मग आचमनासारखं 3 वेळेला त्यांनी पाणी प्यायले आणि तांब्या भांड जागेवर ठेवलं आणि त्या मित्राला मित्राकडे पाहून, त्याची आधी थोडी ओळख होती, माझ्याकडे बोट दाखवून ते म्हणाले की हे कोण, असं म्हणाले. त्यांचं खुर्चीमध्ये बसणं पांढरा स्वच्छ शुभ्र असा पोशाख, धोतर वर नेहरू शर्ट, त्यांचं हसणं, विशेष करून त्यांचे डोळे, त्याच्यामध्ये असणारी चमक किंवा धार, हे पाहून मी अतिशय आकर्षित झालो. मी काही बाही उत्तरं दिली त्यांना, त्यांनी प्रसादाचा डबा काढला तेव्हा माझ्या मित्रांनी पांडुरंग जोशी त्यांनी स्वामीजींच्या पायांवर डोकं ठेवून नमस्कार केला. आणि मग नंतर माझी पाळी होती, मीही तशाच प्रकारे नमस्कार केला. नमस्कार करत असताना कोणा जिवंत व्यक्तीला, हयात असणाऱ्या व्यक्तीला पायावर डोकं ठेवून नमस्कार करण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. मी नमस्कार केल्यावर स्वामीजींचा हात पाठीवर पडल्याचं जाणवलं आणि हात जोडून गुडघ्यावर वर आलो तर स्वामीजींनी हसून असा हात करून मला आशीर्वाद दिला. तसा आशीर्वाद देखील आतापर्यंत कोणी दिल्याचं मी पाहिलं ऐकलं नव्हतं. असा आशीर्वाद द्यायलाही धैर्य लागतं. त्यांच्यापक्षी ते धैर्य नव्हतं, मला असं वाटलं की अलौकिकच काहीतरी घडतंय. प्रसाद माझ्या हातावर त्यांनी दिला तेव्हा मी परत एकदा त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांना म्हटलं बरं येतोय येतो असं म्हटल्यावर त्यांनी दोन्ही हात वर करून मला आशीर्वाद दिला. ते इतकं आकर्षक वाटलं की तिथून काउंटरवरून बाहेर पडून चपला घालताना मी परत थोडा पुढे काउंटरपाशी आलो आणि त्यांना म्हटलं की येतो मम्मी. त्यांनी परत एकदा हात वर केला. त्यांच्या सहवासाचं इतकं विशेष होतं की आतून आनंद उचंबळून येतो आहे असं वाटायला लागलं. रोज स्वामीजींकडे जायला लागलो आणि आपल्या माता पित्यापेक्षा देखील यांच्यापाशी आपल्याला अधिक आधार आहे अशी भावना निर्माण व्हायला लागली. ते बोलत असत ते वैचारिक, पारमार्थिक, दिशादर्शक असं ऐकायला खूप बरं वाटत असे. कल्याणपर बोलत असत, त्याच्यामध्ये भाव देखील होता, प्रेम होतं मुख्यतः. त्यांचं बोलणं अतिशय मधुर होतं आणि आदर देऊन बोलायचे. मी 19 वर्षांचा होतो पण मला ते आहो जाहो असं पुढे जवळपास एक वर्षभर पर्यंत करत होते आणि मग त्यांच्या तोंडामध्ये मीच त्यांना दोनदा तीनदा म्हटलं की तुम्ही मला आहो म्हणू नका. तेव्हा मग हळूहळू त्यांनी मकरंद म्हणायला सुरुवात केली. तसं सुरुवातीला एकदा त्यांना नाव सांगितलं तर आणि मग ते नाव ते विसरून गेलेले होते. अनुग्रहाच्या वेळेला परत एकदा त्यांच्या लक्षात आलं माझं नाव. तोपर्यंत तो आपल्याकडे नियमित येतो तो अशा प्रकारेच ते माझा उल्लेख इतरांकडे करायचे. त्यांचं बोलणं अतिशय मधुर आणि हितकर. अधरम मधुरम, वदनम मधुरम, हसितम मधुरम असं जे वर्णन आहे तसे स्वामीजी होते. यथाकाल म्हणजे जवळपास 8-10 महिने जावे लागले मला स्वामीजींचा अनुग्रह झाला. स्वामीजींकडे मी रुळलो. एका वर्षाच्या आतच मी चांगलाच रुळलो. पहिले 7-8 महिने केवळ अंदाज घेण्यातच माझे गेले. जाऊ तिथे एकदम मिसळायची माझी प्रवृत्ती नाही. मी मिसळायचो असाच माझा स्वभाव होता, तरी देखील निरीक्षणही भरपूर करायचो. पण अनुग्रहानंतर आणि जसं प्रवचनाला जायला लागलो, एक निश्चिंत भाव निर्माण झाला, हेच आपलं ठिकाण आहे असं वाटायला लागलं. आईच्या मुलाचा आईविषयी काय भाव असतो, पूर्ण विश्वासाचा असतो, ती आपली आहे म्हणजे हा प्रश्नच गैर लागू आहे असा भाव असतो, इतका जवळचा. त्याचं आईवर प्रेम असतं, श्रद्धा असते, विश्वास असतो, ती करेल ते प्रमाण असं असतं. तिने शिक्षा केली तरी चालते, तरी तिलाच तो बिलकतो. असं जसं आईचं असतं, तर तसाच भाव माझा स्वामीजींच्या विषयी निर्माण झाला. आणि आपली मुलं आपल्या घरामध्ये कशी सहज भावानी वावरतात, आपलं स्वतःचं घर म्हणून कधी किंतू असतो, त्यांचंच ते घर आहे अशा प्रकारे, अशा आत्मविश्वासानी, कारण तशी वागणूक दिलेली असते आई वडिलांनी, तसं प्रेम दिलेलं असतं. त्यामुळे आपलं घर म्हणूनच आपण आपल्या घरात जसे वाढतो, तसं इथं जे जे चालतं ते आपलं आहे. मी स्वामीजींचं आहे, स्वामीजींचं जे आहे ते सगळं आपलं आहे. आपल्या कार्यामध्ये स्वामीजी निमग्न आहेत, आपण स्वामीजींबरोबर आहोत. स्वामीजींचं कार्य ते आपलं कार्य, तिथं सर्व भावे आपण सहभागी व्हावं. मुख्यतः श्रवणाला गेलेलो होतो, माझ्या असं लक्षात यायला लागलं, दुकानामध्ये देखील आणि त्यांच्या घरी प्रवचनाच्या वेळेला देखील, की अनेक प्रकृती त्यांच्या अवतीभोवती जमा होतात झाले आहेत, आणि काहींच्या प्रकृतीचा तर निश्चित त्यांना व्याप होतो, पण त्या स्वामीजींवर प्रेम करणारे आहेत. स्वामीजी तो व्याप सहन करतात असं लक्षात आलं. तसं काम करताना अनेक प्रकृतींशी आपलाही संबंध येणार, पण जसे स्वामीजी सहन करतात प्रेम देऊन, तसं आपणही सहन करायचं असं स्वामीजींकडे पाहून मी शिकलो. स्वामीजी मोठ्या कार्यात होते, मी अवतीभोवतीच्या छोट्या सेवा कार्यामध्ये होतो, तरी देखील व्याप हा होणारच. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दृष्टीने तुमच्याकडे पाहणार, त्यांच्या समजुतीप्रमाणे ते समजुती करून घेणार. स्वामीजी हे लोकांना सहवास देणारे संत होते, लोकांपासून दूर राहिलेले संत नव्हते, लोकांतामध्ये ते असत. त्यांचा सहवास सर्वांनाच खूप मिळाला. त्या काळातली गोष्ट मी सांगतोय, 1976 ते 1981-82 खूप सहवास तिथे येणाऱ्या सगळ्यांना मिळाला, तसाच मलाही मिळाला. हवं तेव्हा त्यांच्याकडे जायचं, ते आहेतच अशी परिस्थिती असे. या सहवासामध्ये त्यांच्या अवतीभोवतीच्या लोकांकडे पाहून त्यांचा क्वचित प्रगट होणारा अहमभाव, महत्वाकांक्षा, पझेसिव्हनेस, स्वामीजी आपलेच आहेत असा, कोणाकोणाला आपण किंवा आपली मुलं उत्तराधिकारी इथं व्हावीत अशी स्वप्न पडू लागलेली होती, ते पाहून मी तसा सावध झालो. काय असावं हे त्या समुदायातच समजत होतं, आणि कसं नसावं हे त्या समुदायात समजत होतं. त्या व्यक्तीला वाईट न ठरवता आपल्यापुरतं आपण काय करायचं आणि काय करायचं नाही एवढं शिकलं म्हणजे झालं. अशी माझी तेव्हा भूमिका होती. जसं समुदायाकडून मी शिकलो तसं ज्ञानेश्वरी त्यांची ऐकायला मिळत होती, दासबोध ऐकायला मिळत होता, त्याच्यापासूनही शिकलो, त्यांच्या प्रवचनातून शिकलो आणि माझ्या अभ्यासातूनही मला समजत गेलं की कसं असायला पाहिजे म्हणजे स्वामीजींचे आपण लाडके होतो होऊ शकू. त्यांच्या कार्याच्या अवतीभोवती काही ना काही सेवांची तेव्हा गरज होती. कोणी जर आवाज ऐकू येत नाही असं म्हटलं तर ते बसलेल्या त्यांच्या आसनावरून उठून त्यांच्या वर ठेवलेला अँप्लिफायर होता त्याचा आवाज वाढवत असत आणि खूप वाढला असं मग प्रवचनात कोणी म्हणायला लागलं तर परत उठून थोडा कमी करत असत. इतकी व्यवस्था नव्हती तिथं काहीही. सरलातही सतरंजा घालायच्या आणि सतरंजा काढायच्या आलेल्या लोकांकरता. तिथं सेवांची गरज आहे असं लक्षात घेऊन मी तिथं कार्यकर्ता झालो. त्याचबरोबर अतिशय कट्टानी साधना करत होतो. युवा केंद्र सुरू झालेलं होतं, तिथं निरूपणाचा अभ्यास करत होतो. सर्वांना बरोबर घेऊन चालण्याच्या प्रयोगाचा अभ्यास करत होतो. त्याच्यातही विविध प्रकृती होत्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिकत होतो. सेवेमध्ये सहभाग घेत होतो. नमस्कार ही साधना होऊ शकते असं लक्षात आलं. पहिल्या दिवसाच्या नमस्काराचं आकर्षण होतच. अगदी थोडक्या दिवसातच म्हणजे वर्षभरामध्ये किंवा वर्ष दीड वर्षामध्येच मला आठवतं की आपण स्वामीजींना नमस्कार कसा करायचा याचंही चिंतन मी केलं. मला असं वाटलं की नमस्कार करताना कुठलाही विकार आपल्या ठिकाणी नको, कुठलंही मागणं आपल्या मनामध्ये नको. एवढंच नव्हे तर मनच नको. निर्विचार होऊन नमस्कार करता येतो का ते पाहावं हा अभ्यासच आहे असं मला वाटायला लागलं. शरणागतता जो एरवी भाव आहे तो तिथं घनीभूत व्हावा. आपण खरंखुरं शरण जावं. नमस्कारामाग आपली अहंता अर्पण करतो आहे असा भाव असावा. आणि व्यक्तित्व म्हणून आपलं जे काही शिक्षण असेल, मान असेल, काय जे असेल ते, तर ते सगळ्या सकट ते सगळं विसरून अहंता विवर्जित होऊन नमस्कार करतो आहोत असा नमस्कार घडावा अशी इच्छा होती. नमस्कार करताना देह देहाची आठवण देखील विसरली पाहिजे. श्वास देखील जरा थांबले पाहिजेत. आपण केवळ स्वरूपाने उरता येते का हे पाहिलं पाहिजे असं व्हावं अशी इच्छा होती. स्वामीजींना खूप नमस्कार करायला मिळायचे. सकाळी ध्यानानंतर नमस्कार करायला मिळायचा, मग परत दुकानात गेलं की नमस्कार करायला मिळायचा. सत्संगामध्ये नमस्कार करायला मिळायचा. युवा केंद्र संपून आलं की नमस्कार करायला मिळायचा. परत दुकानातून घरी जाताना नमस्कार करायला मिळायचा. प्रवचनाच्या वेळेला नमस्कार करायला मिळायचा. जर इतक्या वेळेला नमस्कार करायला मिळतो तर एवढ्या 5-6 वेळात एकदा तरी आपण ठरवला तसा नमस्कार उत्कटपणाने जमवता येतो का असं पाहायला लागलो. कधी जमायचं कधी जमायचं नाही. पुढे पुढे स्वामीजींच्या प्रकृतिमानामुळे आणि संख्या वाढल्यामुळे नमस्कार कमी झाले. मग आठवड्यातून एकदा झाले, 15 दिवसातून एकदा झाले, पुढे महिन्यातून एकदा झाले, पुढे बंदच झाले. तेव्हा मनोमन नमस्कार ही देखील साधना होऊ शकते असं वाटायला लागलं. जेव्हा निवेदन व्हायचं की मनोमन नमस्कार करून जावं तेव्हा याचा अर्थ आहात तिथून निघून जा असा नाहीये. आपले हात जोडा आणि आहात तिथून निघून जा असा नाहीये असा मी घेतला. आणि मनोमन नमस्कार करताना त्यांच्या पायावरच आपण डोकं ठेवतो आहोत आणि अगदी त्याच भावाने नमस्कार करतो आहोत असा नमस्कार जमतोय का हे पाहायला सुरुवात केली. त्याच्यातही समाधान मिळायला लागलं आणि स्वामीजींना मनोमन नमस्कार प्रत्यक्ष नमस्कार नाही ही मर्यादा आली. पण मूर्तीला नमस्कार करताना अशा भावाने करता येईल ना असं मनात आलं. त्यामुळे ज्ञानोबांच्या मूर्तीला नमस्कार करताना स्वामीजींनाच नमस्कार करतो आहोत. आपण जसा जशी इच्छा आहे ठरवलंय निर्विचार होऊन विचाररहित होऊन विकाररहित होऊन देहभाव समर्पित करून अहंता समर्पित करून आता आपण उरलोच नाही असा भाव केवळ स्वरूपाने आनंद रूपाने काही एक आहे. स्वरूपाशी एकरूपता आणि देह तर नमस्कार करतो आहे असं मूर्तीला तर करता येणं शक्य आहे की नाही? आहे. त्यामुळे हा नमस्काराचा अभ्यास तसाच चालू राहिला. गुरुपौर्णिमेच्या वेळेला असे वर्षभर केलेले सावध प्रयत्न कधी यशस्वी झाले कधी तसं जमायचं नाही असे पण एकदम घनीभूत होत असत. त्याची जर तुलनाच करायची झाली तर पंढरीनाथांच्या समोर नमस्कार करताना खूप मोठं ठरवून नमस्कार करणं असं करायच्याऐवजी जसा सहजच तसाच घडतो आता मी सांगितलं तसा विचार करायला लागला तर तसा नाही घडणार. असं जसं अनुभवाला येतं तसं गुरुपौर्णिमेच्या वेळेला होत असे. तेव्हा काही तेव्हा इतके भाव घनीभूत व्हायचे. आपल्या समोर उघडं परब्रह्म बसलेलं आहे असा भाव वाटायचा यायचा दाटून यायचा. विशेष प्रयत्नही करायला लागायचे नाहीत. पूर्वी केलेले प्रयत्नच कामाला यायचे. पूर्वी केलेला अभ्यास अचानक फळ द्यायचा तेव्हा अष्टसात्विक भाव भरून यायचे. एरवी मधून अधून यायचेच पण त्यावेळेला तर हमखास तसं होत असे. अवतीभोवती एवढी गर्दी असताना सगळं विसरलं जायचं फक्त त्यांचे चरण आहेत एवढंच लक्षात यायचं. चरणांवर आपण मस्तक ठेवलेलं आहे बाकी आपला देहही लक्षात नाही आला तरी चालेल. चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुळली जेथींच्या तेथ. पाद कंचुकित रोमांच आले अर्धोन मिलित डोळे वर्षताती आनंद जळे आतील सुखोर मिंचे निबळे बाहेरी कापे असं काही होत असे. उन्मनी अवस्था देखील लाभायची, भावावस्था लाभायची, नमस्काराचं सुख मिळायचं आणि नमस्कार झाल्यानंतर सगळ्या चित्तवृत्ती ऊर्ध्वगामी व्हायच्या. पाच सात दहा मिनिटं ध्यानाला बसलं तर तीन तास ध्यानाला बसण्याच्या शेवटी जे घडतं ते तिथं अचानक घडायचं. पाच सात मिनिटाच्या ध्यानात असं व्हायचं. प्रश्न असा आहे, या पर्वणीच्या पूर्वसंध्येनिमित्ताने आपणास साधकाने सद्गुरू पूजन कसे करणे अपेक्षित आहे हे मार्गदर्शन कराल का? मला कसं करणं अपेक्षित आहे याचं मार्गदर्शन तुम्हाला करणं फार अवघड आहे. हा पहिला प्रश्न मला अवघड वाटतो, पण मी कसं करत असे हा प्रश्न मला सोपा वाटतो, म्हणून मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. या निमित्ताने आम्हाला श्री परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांचे आपण करीत असलेल्या गुरुपूजनाच्या अमृतमय आठवणींमध्ये रमता येईल व माझ्यासारख्या मोठ्या स्वामीजींना न पाहिलेल्या साधकांनाही त्यानिमित्ताने त्यांचे प्रत्यक्ष गुरुपूजनाच्या आनंदात सहभागी होता येईल. त्यामुळे मी कसा करत होतो, मी अभ्यास कसा केला हे तुम्हाला सांगतो. तुम्ही मला नमस्कार कसा करावा हे तुम्हाला कसं सांगणार? ज्याच्या त्याच्या भावाचा आणि प्रतिभेचा मुद्दा आहे, ज्याच्या त्याच्या शरणागतीचा आणि समर्पिततेचा मुद्दा आहे, त्यामुळे तुम्ही मला असा नमस्कार करा असं मी तुम्हाला कसं सांगणार? पण मी असा नमस्कार करण्याचा अभ्यास केला, तो वृद्धिंगत केला. नमस्काराच्या क्रियेमध्ये ध्यानासारखं फळ मिळतं असा अनुभव मला आला. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि
श्री राम. काही निवेदन आहेत. 11 ते 19 जुलै दरम्यान होणाऱ्या गुरुपूजनासाठी ज्या साधकांनी अजून नावं दिलेली नाहीत अशा साधकांनी खाली सद्भक्त रमेश गोखले यांच्याकडे पूजनासाठी नाव द्यायचं आहे. कुठल्या दिवशी पूजनासाठी गर्दी कमी जास्त आहे याची सर्व माहिती सद्भक्त रमेश गोखले यांच्याकडे आहे. आपण त्यांना भेटून त्याप्रमाणे सोयीनी आपण आपलं नाव द्यावं ही नम्र विनंती. या दोन्ही ठिकाणी पूजनाची वेळ सकाळी साडेआठ ते साडेनऊ अशी आहे. पूजनासाठी येताना आपण श्रीफळ, एखादं फूल, खडीसाखर आणि आपल्याला अर्पण करायची असलेली गुरुदक्षिणा एवढंच आणावं. हार अथवा पेढे आपण आणू नयेत ही नम्र विनंती. गुरुपूजनाच्या दिवसात आपली सेवा कधी व कोठे आहे यासंदर्भातील चिठ्ठी आपण खाली सद्भक्त वंदना पाटकर यांच्याकडून घेऊन जावी. आज या महिन्यातला पहिला गुरुवार असल्यामुळे सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे. येत्या शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता गणेशपुरम येथे अभंग ज्ञानेश्वरीवर प्रवचन होईल. 11 तारखेला गुरुपूजन सुरू होणार.